ओम शांती। आज आपण पाहणार आहोत परमपिता शिव परम आत्म्याचा परिचय। तर आजपर्यंत आपण भगवंताबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मान्यता आहे। कोणी म्हणतं शिवोहम, अर्थात मीच भगवान आहे। कोणी म्हणतं परमात्मा हा नाहीच आहे। कोणी म्हणतं जळी स्थळी काष्टी पाषाणे, तो सर्वत्र भरून आहे। तर आज ही जी भिन्न भिन्न मान्यता आहे, तर त्याच्यासाठी स्वतः शिवोहम अर्थात मीच भगवंत आहे, मीच परमात्मा आहे। तर ह्या सर्व गोष्टींच्या मान्यतांमुळे आज ईश्वर कोण आहे हा खरा परिचय, सत्य परिचय आपल्याला नाहीये। आणि म्हणून स्वतः परमात्मा स्वयंभू अर्थात स्वतः भूमीवर येऊन स्वतःचा परिचय स्वतः करून देत आहे। कारण आज आपण दुनियामध्येही पाहतो एखाद्या व्यक्तीचा परिचय दुसऱ्यांनी देणं आणि त्याचा परिचय स्वतः देणं ह्याच्यामध्येही अंतर आहे। आणि म्हणून परमात्मा स्वतः ह्या भूमीवर अवतरित होऊन ज्याला म्हटलेलं आहे परकाया प्रवेश, अर्थात साधारण वृद्ध मानवी शरीराचा आधार घेऊन परमात्मा स्वतःचा परिचय आम्हा मुलांना करून देतो की मी कोण आहे। तर परम पिता शिव परम आत्मा म्हटलेला आहे। तर परम ह्या शब्दाचा अर्थ श्रेष्ठतेसाठी वापरलेला आहे। परम पिता, परम शिक्षक आणि परम सद्गुरु ज्याला म्हटलेला आहे श्रेष्ठ पिता, श्रेष्ठ शिक्षक आणि श्रेष्ठ सद्गुरु, अर्थात पित्यांचाही पिता, शिक्षकांचाही शिक्षक आणि गुरूंचाही सद्गुरु ज्याला तमेव माताश्च पिता तमेव, तमेव बंधुस सखा तमेव, किंवा तुम मात पिता हम बालक तेरे, तुम्हारी कृपा ते सुख घणे रे, असे हा भगवंताला आपण स्मरण करत आलोत ज्याचं नाव आहे सदाशिव। शिव ह्या शब्दाचा अर्थ आहे सर्व मानव मात्रांचा कल्याणकारी, अर्थात भगवंत परमात्मा ईश्वर हा कोणत्याही मानवाला अर्थात आपल्या मुलांना दुःख देत नाही। आणि म्हणूनच म्हटलेला आहे शिव अर्थात कल्याणकारी, परम आत्मा, आत्म्यांसाठी म्हटलं जातं देवात्मा, श्रेष्ठ आत्मा, महात्मा, पुण्यात्मा, पापात्मा, परंतु परमात्म्यासाठी सदा म्हटलं जातं परम आत्मा, श्रेष्ठ आत्मा। तर परम पिता शिव परमात्म्याबद्दल अनेक मान्यताशा आहेत, तिथून आपल्याला एक मान्यतेपर्यंत पोचायचं आहे ज्याला म्हटलंय गॉड इज वन, गॉड इज ट्रूथ, अर्थात परमात्मा एक आहे आणि तो सत्य आहे। आणि सत्य हे नेहमीच एक असतं, अनेक नसतं। म्हणून परमपिता शिव परमात्म्याला ओळखण्यासाठी काही ठोस सिद्धांत दिलेले आहेत। तर त्या सिद्धांताच्या आधारे आपण पाहणार आहोत की परमात्मा कोण आहे। तर परम पिता शिव परम आत्मा भगवान ईश्वर ज्याला म्हणायचं आहे, जो सर्व धर्म मान्य असेल, अर्थात सर्व धर्मातल्या मनुष्य आत्म्याने त्या परमात्म्याला मानलं पाहिजे, तो भगवंत। दुसरी विशेषता म्हटलेली आहे, परमात्मा हा जन्म मरणाच्या फेऱ्यात येत नाही. आपण मनुष्य आत्मे ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये फिरत राहतो, अर्थात आत्म्यांमध्ये आणि परमात्म्यामध्ये काय अंतर आहे, तर हे आज आपण जाणून घेणार आहोत. तिसरी विशेषता म्हटलेला आहे, परमात्मा अभोक्ता, अव्यक्त, अकर्ता, अर्थात कोणत्याही गोष्टीचा उपभोग भगवंत घेत नाहीये. अकर्ता अर्थात केलेल्या कर्मांचं पुण्य किंवा पाप किंवा सुख किंवा दुःख ह्या रूपांचीही फळं परमेश्वराला नाहीयेत. नंतर अभोक्ता, अव्यक्त आणि अकर्ता. अव्यक्त ह्याचा अर्थ आहे ज्यांना व्यक्त असा देह नाहीये. चौथी विशेषता परमात्म्याची आहे, ज्याला म्हटलेला आहे निर्गुण, निराकार. तर निर्गुणाचा अर्थ आहे ज्याला म्हटले सगुण म्हणू का निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. अर्थात निर्गुणाचा अर्थ आहे ज्याला उत्तम, मध्यम आणि साधारण अवस्था नाहीयेत. अर्थात जो सदा शिव आहे, सत्यम शिवम सुंदरम. आणि आत्मा जो आहे तो कधी उत्तम, कधी मध्यम, तर कधी साधारण, अर्थात कधी तो सुंदर तर कधी श्याम. ही जी चढ उतार आहे ह्या ज्या अवस्था आहेत त्या आत्म्याच्या आहेत. नंतर परमात्म्याला म्हटलेला आहे निराकार, निर्गुण, निराकार. तर निराकार अर्थात ज्यांना आपल्यासारख्या देहाचा आकार नाही, बॉडीचा आकार नाही, बाकी काहीच आकार नाही असं नाहीये. जर काहीच आकार नाहीये मग आज शिव हे नाव कोणाला दिलेलं आहे? तर निराकार आणि निर्गुण. नंतर म्हटलेला आहे परमात्मा ऊंचा नाम, ऊंचा धाम, ऊंचा काम. अर्थात ज्याचं नावच उच्च आहे, राहण्याचं ठिकाण धाम अर्थात राहण्याचं ठिकाण हे उच्च आहे, आणि ज्याचं काम ही सर्व मानव मात्रांच्याही वरचं आहे. ज्याला म्हटलंय ऊंचा तेरा नाम, ऊंचा तेरा धाम, ऊंचा तेरा काम. तर परमपिता शिव परम आत्मा ज्याला म्हटलेला आहे की तो सृष्टीचा निर्माता अर्थात GOD गॉड, अर्थातच स्थापना, पालना आणि विनाश. अर्थात ब्रह्माच्या द्वारे सृष्टीच्या स्थापनेचं कर्तव्य करणारा, शंकराच्या द्वारे सृष्टीचं परिवर्तन. आणि ह्या भारत भूमीवर उद्या स्वर्ग असेल तर त्याचा पालनहार स्वयं विष्णू. ह्या तिन्ही देवतांच्या द्वारे कार्य करणारा ज्याला म्हटलेला आहे जनरेटर, ऑपरेटर आणि डिस्ट्रक्शन, अर्थात स्थापना, विनाश, आणखीन पालना. ह्या तिन्ही देवतांच्या द्वारे कर्तव्य करून घेणारा असा हा कर्ता करविता परमात्मा, ज्याच्या महिमेसाठी म्हटलेला आहे की धरतीला कागज बनवला, वृक्षांना कलम बनवले आणि सागराला शाई बनवली. साक्षात विद्येची देवी सरस्वती ह्या परमात्म्याची, भगवंताची महिमा लिहायला बसली तरी ती लिहून न संपणारी आहे. असा हा गुणांचा सागर परमात्मा, रूपाने बिंदू आणि गुणांचा सिंधू आहे. तर परमपिता शिव परमात्मा हा कोण आहे? तर म्हटलं जातं, कळला नाही देव कोणा, राम म्हणा रहीम म्हणा. अर्थातच जसा माझा भाव तसा मला देव दिसला किंवा भेटला. नाहीतर म्हटलं जातं की मानला तर देव नाहीतर दगड. अर्थातच भावना जशी असेल त्याप्रमाणे त्या स्वरूपाचं प्राप्ती किंवा दर्शन भगवंताने आपल्याला करून दिलेली आहे. परंतु खरा सत्य परमात्मा कोण आहे हे परमात्म्याच्या द्वारेच प्राप्त करायचं आहे. कारण गीतेमध्ये म्हटलेलं आहे की मुझे द्वारा ही मेरी प्राप्ती, अर्थात मला जो ओळखतो तोच माझी प्राप्ती करून घेतो. आणि त्याच्यासाठी इथे एक छोटंसं उदाहरण दिलं जाईल की एक चार आंधळे होते आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही हत्तीचं वर्णन करा. तर ते कसं वर्णन करतील? तर त्यांना स्पर्श ज्ञान आहे. जो हत्तीच्या पोटाला हात लावतो तो म्हणतो हत्ती हा भिंतीसारखा आहे. ज्याचा पायाला स्पर्श होतो तो म्हणतो हत्ती हा खांबासारखा आहे. ज्याला कान सापडतो तो म्हणतो की हत्ती हा सुपासारखा आहे. आणि सोंड सापडती तो म्हणतो सापासारखा आहे. अर्थातच हे आज डोळस नसल्यामुळे स्पर्श ज्ञानाने जी त्यांना अनुभूती झाली, जसा त्यांचा भाव होता तसं त्यांनी हत्तीचं वर्णन व्यक्त केलेलं आहे. परंतु खरा हत्ती कसा आहे हे वर्णन कोण करू शकेल जो डोळस आहे. अशीच आज आपली मानवाची अवस्था झालेली आहे. आज जसा माझा भाव, जशी भावना, तसं परमात्म्याने स्वतःचं स्वरूप मला दाखवलेलं आहे. परंतु परमात्म्याला खऱ्या अर्थाने जोपर्यंत आपण ओळखत नाही तोपर्यंत अर्थातच परमात्मा माझा पिता आहे आणि मी त्याचं बाळ आहे, तर त्याची जर प्राप्ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायची असेल तर सर्वप्रथम पित्याला ओळखणं, अर्थातच बच्चा बनणं आणि त्याच्या प्रॉपर्टीचे हकदार बनणं. जोपर्यंत आपण परमात्म्याची मुलं बनणार नाही तोपर्यंत त्याचा वारसा हक्क आपल्याला प्राप्त होत नाही. कारण परिचयाच्या आधारेच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्राप्ती करता येते. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीची जर ओळख असेल, प्राईम मिनिस्टर, मिनिस्टर, तर आपल्याला किती स्वाभिमान वाटतो की माझी कामं जी आहेत ती फटाफट होतील. अर्थातच परमपिता परमात्म्याला ओळखल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पावलोपावली सफलता प्राप्त करता येते, सक्सेस प्राप्त करता येते. आणि म्हणून परमपिता शिव परमात्म्याला ओळखण्यासाठी म्हटलेलं आहे की तो आज गुणांचा सागर आहे, रूपाने बिंदू आहे आणि गुणांचा सिंधू आहे. तर सर्वप्रथम शांतीचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, दुखहरता सुखकर्ता आहे, पतित पावन आहे, सद्गती दाता आहे, मुक्ती जीवन मुक्ती पण दाता आहे. परंतु ही सर्व प्राप्ती करण्यासाठी मी कोण आहे आणि परमात्म्याशी माझं नातं काय आहे हे जाणणं, अर्थात परिचयाच्या आधारे प्राप्त करणं, हे अति महत्वाचं आहे. आणि म्हणून परमात्मा हा गुणांचा सिंधू आहे आणि मी त्या प्रत्येक गुणाचं स्वरूप आहे. परंतु आज भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी जी वेगवेगळी आपण माध्यम शोधत आहोत, परंतु तिथपर्यंत पोहोचता येत नाहीये. कारण आज म्हटलेलं आहे ज्ञानरूपी तिसरा नेत्र, ज्याला बुद्धी म्हटलेला आहे, तर त्या बुद्धीवरती अनेक प्रकारच्या मान्यतांचा थर आहे, लेयर्स आहेत. त्याच्यामुळे हा आत्मा ह्या सर्व अवगुणांमुळे गुण जे आहे त्याचे विकसित होत नाहीयेत. आणि म्हणून आपल्या आत्म्याचा संबंध जर पित्याशी जोडला तर आज ह्या गुणांचा विकास होऊ शकतो. जर मी आत्मा शांत स्वरूप आहे तर माझे पिता शांतीचे सागर आहेत. तर प्रत्येक गुणांचं स्वरूप मी आज आत्मा आहे आणि ह्या गुणांचा विकास किंवा वाढवण्यासाठी आपल्याला ह्या परम सत्याची पहचान किंवा ओळख ही अति महत्वाची आहे. आणि म्हणून परमात्म्याला म्हटलेलं आहे दुख हरता सुख करता. किंवा आज आपण लहान बाळांनाही देवाला नमस्कार कर, आणखीन चांगली बुद्धी दे असं म्हणतो. अर्थातच दिव्य बुद्धीचा दाता असा हा परमात्मा. आणि आजही आपण देवाला नमस्कार केल्यानंतर म्हणतो की चांगली बुद्धी दे, सदबुद्धी दे, अर्थात शेवटपर्यंत अशीच बुद्धी राहू दे. अर्थात भगवंताकडे आपलं एकच मागणं असतं की चांगली बुद्धी दे. कारण जर बुद्धी चांगली असेल तर आपल्या हातून कार्यही चांगली होत राहतात. आणि म्हणून आज परमात्मा बुद्धिवाणांचाही बुद्धी ज्याला म्हटलेला आहे, दिव्य बुद्धीचा दाता किंवा ज्याला दुःख हरता सुख करताही म्हटलेला आहे. तर एकीकडे आज आपण परमात्म्याला दुःख हरता सुख करता ह्या स्वरूपाने स्मरण करतो आणि दुसरीकडे दुःख झालं किंवा एखादी अचानक आपल्या आयुष्यामध्ये येणारी घटना जी आपल्याला दुःख देऊन जाते त्यावेळेला आपण दोष भगवंताला देतो. परंतु ज्याला आज आपण तमेव माताश्य पिता तमेव म्हणतो तो आपल्या मुलांना दुःख कसं देऊ शकेल? ज्याप्रमाणे आपण पाहतो की आपले आई बाबा नेहमीच मुलांप्रती शुभचिंतक असतात, मुलं कितीही कशीही वागोत, परंतु आई बाबांच्या नेहमीच ब्लेसिंग मुलांच्या पाठीमागे असतात. अर्थातच जर आपले हातचे आई बाबा मुलांप्रती इतके शुभचिंतक असू शकतात, तर परमपिता शिव परमात्मा हा तर आपल्या सर्व मानव मात्रांचे मातपिता, ज्याला म्हटलेला आहे दयाळू कृपाळू किंवा दया क्षमा शांती, असे हे जे परमात्म्याचे गुण आहेत, जिथे परमात्म्याचे आत्म्यामध्ये गुण आहे, जिथे परमात्मा राहतो असं म्हटलेलं आहे, तर परमात्मा हा गुणांचा सागर आहे, तर तो दुःख कधीही मानवाला देत नाही, अर्थात मुलांना देत नाही, तर दुःख आपण नेहमी आपल्या कर्मांच्या आधारावर प्राप्त करत असतो. आणि म्हणून परमात्म्याला म्हटलेलं आहे की कल्याणकारी, अर्थातच परमात्मा सदैव मानव मात्रांच्या कल्याणाप्रतीच विचार करतो, परंतु आपल्याला त्याच्याबद्दलचं ज्ञान माहिती नसल्यामुळे आज आपण परमात्म्यावरती आरोप किंवा प्रत्यारोप करत राहतो की भगवंत हा फार वाईट आहे, तो मानवाला नेहमी दुःख देत राहतो. अर्थात एक उदाहरण घेता येईल आपल्याला, ज्याप्रमाणे एखाद्याला जर खूप काळाने जर बाळ झालेलं असेल तर तो म्हणतो की हे भगवंताने दिलेलं आहे, परंतु किती वेळ ही स्मृती राहते की हे भगवंताने दिलेलं आहे. आणि जेव्हा तो मोठा होतो किंवा त्याचं संगोपन केलं जातं किंवा त्याला आई बाबा जेव्हा वाढवतात तेव्हा ते स्वतःच होतं, आणि अनेक प्रकारच्या अपेक्षा आणि इच्छा त्या मुलांमध्ये ठेवल्या जातात. आणि समजा अचानक काही ऍक्सिडेंट होतो किंवा आजारपणाने त्याची डेथ होते किंवा मृत्यू होतो, तर आपण संपूर्ण आरोप किंवा दोष भगवंतावरती देतो. तर परमात्मा हा फार वाईट आहे, परमात्मा ईश्वर हा फार वाईट आहे, अशा प्रकारचे विरोधी विचारही आपल्या मनामध्ये येत राहतात. तर भगवंत परमात्मा जो सदा काळासाठी मानव मात्राच्या कल्याणासाठी त्याचं कर्तव्य राहिलेलं आहे, तो कधीही मनुष्यात्म्यांना दुःख देत नाही. दुःख हे आपण आपल्या कर्मांवर आधारित प्राप्त करत असतो. आणि म्हणून वर्तमान समय परमपिता परमात्म्याला ओळखणं फार जरुरी आहे. कारण म्हटलेलं आहे दाता जब देता है तो छप्पर फाड के देता है, किंवा असंही म्हटलं जातं की परमात्मा भगवंत ईश्वर जो देतो ते मानवाच्या आयुष्यामध्ये सरत नाही आणि मानव जो देतो ते पुरत नाही. अर्थात दाता जब देता है तो छप्पर फाड के देता असंही म्हटलं जातं. देणाऱ्याचे हात हजारो आहेत, घेणाऱ्याचीच वर्तमान समय झोळी ही दुबळी आहे. कारण आज आपण प्रत्येक मानव आपापली सबब आपण देत राहतो की वेळ नाहीये किंवा हे वेळ आपलं ईश्वर किंवा ध्यान धारणेचं नाहीये, परंतु वास्तविक मानवाचं कोणताही जो क्षण आहे आयुष्यातला त्याची आज गॅरंटी नाहीये. आज कोणीही सांगू शकत नाहीये की माझी अंतिम डेट कोणती आहे. प्रत्येकाला आपल्या जन्माची तारीख वेळ माहिती आहे, परंतु आम्हा सर्वांना पुन्हा परतीचाही प्रवास करायचा आहे, रिटर्न जायचं आहे, परंतु कोणी असं सांगू शकत नाहीये की माझी रिटर्न डेट ही आहे. त्याप्रमाणे आज लहान मुलं किंवा मोठी किंवा वृद्ध कुठेही कुणाचा केव्हाही ऍक्सिडेंट होतो, अर्थात अचानक ह्याच्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत राहतात, त्याच्यासाठी आपण असं म्हणू शकत नाहीये की माझं आता वय नाहीये मरण्याचं किंवा जाण्याचं. तर याच्यासाठी आपल्याला शेवटच्या अंतिम श्वासाच्या किंवा क्षणाच्या अगोदर त्या परमपिता शिव परमात्म्याला ओळखून आपल्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त करणं अति महत्वाचं आहे. परंतु जेव्हा आपण अध्यात्म किंवा भगवान किंवा ईश्वर ह्या गोष्टी जेव्हा म्हणतो तेव्हा आपण म्हणतो की हे आमचं वय नाहीये, आता हे आम्हाला सर्व करायचं नाहीये. परंतु आज मानवाचा काहीही भरोसा नाहीये, म्हणून त्या परमपिता शिव परमात्म्याला ओळखल्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण त्या परमात्म्याला स्मरण करू शकतो. त्याच्यासाठी काही आपल्याला वेगळा वेळ काढायला पाहिजे असं काही नाहीये. काही लोकांचा असा समज होतो की ध्यान धारणा म्हणजे आपल्याला सर्व कामकाज किंवा व्यवसाय किंवा दैनंदिन जीवनातून हे सर्व रुटीन जे आहे हे सर्व बाजूला ठेवून आम्हाला कुठेतरी जाऊन साधना करायची किंवा तप करायचंय, तर असं काही नाहीये. तर आज आपल्याला परमपिता परमात्म्याचा सत्य परिचय प्राप्त झाल्यानंतर आपण आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा परमात्म्याची आठवण किंवा प्रभूचं चिंतन हे आपण करू शकतो. त्याच्यासाठी परिचय हा फार महत्वाचा आहे. आणि म्हणून आमची ठिकठिकाणी सेवा केंद्र पण आहेत की ज्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा परमात्म्याचा सत्य परिचय प्राप्त करायचा आहे, हे ज्ञान विनामूल्य आहे, ह्याच जे मूल्य आहे ते फक्त परमात्मा म्हणत आहे की आपल्या जीवनामध्ये जे षडरूप आहेत, अर्थात काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, आळस अशा ह्या ज्या विकारांचा त्याग, अर्थात ज्याला म्हटलेला आहे पाच खोटे पैसे, हे परमात्म्याला द्यायचे आहेत. आणि परमपिता परमात्म्याकडून म्हटलेला आहे की एक आणा, अर्थात रोज एक वेळ आणा, अर्थात येणं आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करून घेणं. तर असंच परमपिता शिव परमात्मा वर्तमान समय ब्रह्माच्याद्वारे आम्हा सर्व मुलांना डायरेक्ट प्राप्ती प्राप्त करून देत आहे. म्हणून म्हटलं जातं की दाता जप देता आहे तो छप्पर फाडके देता आहे. अर्थात असंही म्हटलं जातं, जेव्हा ब्रह्मा भाग्य वाटत होता तेव्हा तुम्ही झोपला होता, किंवा ब्रह्मदेव जेव्हा ह्या धरतीवर अवतरित होतो तेव्हा असंही म्हटलं जातं की तुम्ही ब्रह्मा जेव्हा भाग्य वाटत होता तेव्हा झोपला होता, किंवा ब्रह्माने भाग्य बनवण्याची विधी आज मानवाला शिकवलेली आहे. तर ती विधी जाणून घेण्यासाठी ह्या ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संपर्कामध्ये येणं हे अति महत्वाचं आहे.